आकाशवाणी मुंबई अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग. महाराष्ट्राच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल असं भाजपाच्या प्रचारसभेत ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं सांगलीतल्या सभेत आश्वासन. अलीगढ मुस्लिम विद्यापीठ अल्पसंख्याक संस्थेच्या दर्जावर दावा करू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. पुढच्या निर्णयासाठी सुनावणी नियमित पीठाकडे. आणि छठ महापर्वाचा समारोप. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करू शकतं असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारनं राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीनं अनेक विकास प्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप त्यांनी केला. तसंच माविआमध्ये आपसात भांडणं असल्याबद्दल त्यांनी टीका केली. मराठीला अभिजात बाजेचा दर्जा आपल्या सरकारनं मिळवून दिल्याची आठवण करून देत त्यांनी डबल इंजिन सरकार निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं. वाढवण इथं विमानतळ बांधण्याच्या मागणीचा विचार आचारसंहिता संपल्यानंतर करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण यावेळी झालं. शेतकऱ्यांना पाणी पुरवठा, औद्योगिक विकास, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास अशी आश्वासनं त्यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातली ही त्यांची पहिलीच प्रचारसभा होती. येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं प्रधानमंत्र्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. भारताला सर्व क्षेत्रात सर्वोत्तम बनवणं हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लक्ष असून हे एनडीएचं सरकारच करू शकतं असं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगली इथं प्रचारसभेत म्हटलं आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महाविकास आघाडीनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू केल्या जातील असं सांगून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेथीनल्ला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पूर्व नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या निवडणूक सभा काल झाल्या. हजारीबाग इथल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कारभारावर टीका करत नागरिक त्यांच्या चुकीच्या कारभारावर नाखुश असल्याचं म्हटलं आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या कल्पना सोरेन यांनी भाजपावर टीका करत त्यांच्या सत्ताकाळात राज्य पिछाडीवर गेल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस, आरजेडी, एसजेएसयू आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनीही राज्याच्या विविध भागात प्रचारसभा घेतल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आजपासून सुरू होणार आहे. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या 15 निवडक जिल्ह्यांमध्ये मतदान विषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. मुंबईत होणाऱ्या या सोहळ्यात भारत निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, चित्रपट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ होणार आहे. याच कार्यक्रमात या फिरत्या प्रदर्शन वाहनांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्यानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज अमरावती जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्यक संस्थेचा दर्जा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली असून 1967 सालच्या अजीज बादशाह विरुद्ध केंद्र सरकार खटल्या प्रकरणातला निर्णय रद्दबातल ठरवला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं 4-3 अशा बहुमतानं हा निर्णय घेतला. कायद्याद्वारे स्थापित झालेली संस्था अल्पसंख्यक असल्याचा दावा करू शकत नाही असं 1967 निर्णयात सांगण्यात आलं होतं. तर केवळ या कारणामुळे कुठल्याही संस्थेचा अल्पसंख्यक दर्जा नाकारला जाऊ शकत नाही असं न्यायालयानं आजच्या निर्णयात म्हटलं आहे. संस्थेची स्थापना कुणी केली हे महत्वाचं असून कलम 30 नुसार संस्था अल्पसंख्यक दर्जा मिळवण्यावर दावा करू शकते असं न्यायालयानं म्हटलं आहे. अधिक तपशिलाचा तपास करण्यासाठी हे घटनापीठानं प्रकरण नियमित खंडपीठाकडे सोपवलं आहे. 7 सदस्यीय पीठातल्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती संजीव खन्ना, जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांनी निर्णयाच्या बाजूने, तर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांनी विरोधात मत दिलं. भ्रष्टाचार हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट झाला पाहिजे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. ते आज केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताह 2024 निमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्याचं धोरण अतिशय महत्वपूर्ण असून त्यांना भेडसवणाऱ्या समस्यांवर मात करून आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावता येईल असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज सिंगापूर इथं केलं. ते आज 8 आसियन इंडिया नेटवर्क ऑफ थिंक टँक्सच्या गोलमेज परिषदेला संबोधित करत होते. या दौऱ्यात जयशंकर सिंगापूरचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीनं चर्चा करणार आहेत. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या सूर्यनारायणाच्या छठपूजेच्या महापर्वाची सांगता आज होत आहे. गेले 4 दिवस सुरू असलेल्या या उत्सवात नहाय खाय, खरना, सूर्यास्त पूजा आणि अर्ध्य अर्पण या विधींचा समावेश असतो. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने छठ पूजा साजरी केली जाते. आज या पूजेच्या 4 दिवशी भाविकांनी नदी, तलाव आणि जलाशयांवर गर्दी केली होती. सकाळी उगवत्या सूर्याला अर्धदान करण्यात आलं, त्यानंतर सर्वांनी फटाके फोडून हा उत्सव साजरा केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील लखनौ इथल्या छठपूजेत सहभागी झाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना छठपूजेच्या सांगता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छठ महापर्वाच्या या उत्सवामुळे सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होवो असं प्रधानमंत्री आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणत आहेत. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोपेर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. सोपेर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी काल रात्री संयुक्तरित्या शोध मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली आणि त्यात दहशतवादी ठार झाले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशी भूमीवर उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी आहे. या संघानं घरच्या मैदानावर बांगलादेश विरुद्धची T20 मालिका 3-0 जिंकली होती. सध्या भारतीय संघ T20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर तर दक्षिण आफ्रिका 6 स्थानावर आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जनं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना जपानच्या ताकुमा ओबायशीचा 21-14, 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्याआधी उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांना तैवानच्या जी यू जेचा 21-17, 19-21, 21-17 असा पराभव केला होता. या स्पर्धेत भाग घेणारा तो एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. कतारमध्ये दोहा इथे सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पंकज अडवाणीचा सामना सौरव कोठारीशी होणार आहे. गतविद्येच्या पंकजनं काल रात्री ध्रुव सितवालचा 4-3 असा पराभव केला, तर सौरव कोठारीनं ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह मिफसूदला नमवलं. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा सामना सिंगापूरच्या पीटर गिलक्रिस्टशी होणार आहे. मोसेल ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा ऋत्विक चौधरी बोलीपल्ली आणि त्याचा जोडीदार पोर्तुगालचा फ्रान्सिस्को काब्राल याचा सामना फ्रान्सच्या पियरे ह्युजेस हर्बर्ट आणि अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी मेक्सिकन फ्रेंच जोडी सॅन्टियोगो गोलालेन्स आणि एडवर्ड रॉजर यांचा 7-6, 6-4 असा पराभव केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग. महाराष्ट्राच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल असं भाजपाच्या प्रचारसभेत ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं सांगलीतल्या सभेत आश्वासन. अलीगड मुस्लिम विद्यापीठ अल्पसंख्याक संस्थेच्या दर्जावर दावा करू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. पुढील निर्णयासाठी सुनावणी नियमित पीठाकडे. आणि छठ महापर्वाचा समारोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.